RadioMandi.com पॉडकास्ट। साखरेसाठी ग्राहक मोजतोय अधिक पैसे। व्यापारी मालाच्या किमती वाढल्याने केनियन ग्राहकाला साखर खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत। 2 किलोग्रॅम पॅकेटच्या किमती कमीत कमी 200 पर्यंत घसरल्या आहेत, परंतु बहुतेक रिटेल आउटलेटमध्ये व्यापारी माल आता 240 शिलिंगपेक्षा अधिक विक्री करत आहेत। केनियामध्ये काल किसुमू येथील सुपर मार्केटमध्ये जागेवर 120 शिलिंग प्रति किलोने साखर विक्री होताना आढळली। किबोस आणि सुक्री सारख्या ब्रँडेड साखर अनुक्रमे 130 आणि 120 शिलिंग प्रति किलोग्रॅम विकल्या जात होत्या। आवासी मार्केटमध्ये S4800 वर 50 किलो विकला जात होता। दुकानात 50 किलोग्रॅम किबोस आणि सुक्री ब्रँड विकत घेणे, पण गेल्या महिन्यात त्याची किंमत 4800 शिलिंगपर्यंत वाढली आहे। जोडलेली किंमत ग्राहकांकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे, असे व्यापारी गोमा ओडांगा यांनी सांगितले।